लोकनृत्य लेखिका डॉक्टर सरोजिनी बाबर परिचय भारताला समृद्ध सांस्कृतिक परंपरा लाभली आहे ती परंपरा आस्था गायत आपण जतन केली आहे भारतातील विविध प्रांतात विविध प्रकारची लोकनृत्य सादर केली जातात त्या त्या नृत्याला अनुसरून त्यांची वेशभूषा केशभूषा नृत्य वाद्य यात जरी विविधता दिसून आली तरी त्यात एक आनंदाचा उत्साहाचा समान धागा दिसून येतो तर भारताच्या विविध प्रांतातील लोकनृत्य वेशभूषा वाद्यांचे प्रकार आदींची माहिती आपण जाणून घेऊया डॉक्टर सरोजिनी बाबर यांच्या लोकनृत्ये या पाठातून खेड्यातील सर्वसामान्य माणसं शेतीच्या कामातून फावला वेळ मिळाला की एकत्र येतात आनंदानं एकमेकांशी गोष्टी करत बसतात गाणी गातात कधी कधी नाच देखील करतात त्यावेळी त्यांच्या उत्साहाला उधाण आलेलं असतं एकमेकात मिसळून आपली परंपरा जतन करत ते आपापला आनंद व्यक्त करतात आपल्या वाडवडिलांनी दिलेली शिकवण लक्षात आणतात आपल्या चालीरीतीप्रमाणे पोशाख करतात एका सुरात गाऊ लागतात एका तालात नाचू लागतात मग कशाचाही भेदभाव राहत नाही वयाचं बंधन उरत नाही लोकांच्या अशा सामुदायिक नाचाला लोकनृत्य असं म्हणतात